chinimandi.com podcast.
व्हीसी डेली शुगर मार्केट अपडेट. सोमवार 4 मे 2020. डोमेस्टिक मार्केट, देशभर बाजार स्थिर राहिला. महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3040 रुपये ते 3100 रुपये प्रति क्विंटल राहिला. दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3270 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3350 रुपये प्रति क्विंटल राहिला. उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3100 रुपये ते 3110 रुपये होता. गुजरातमध्ये S30चा व्यापार 3150 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3190 रुपये ते 3220 रुपये राहिला. तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3300 रुपये ते 3350 रुपये होता, तर M30चा व्यापार 3350 रुपये ते 3400 रुपये राहिला. इंटरनॅशनल मार्केट, लंडन व्हाईट शुगर फ्रंटबंद कॉन्ट्रॅक्ट 331.30 डॉलर प्रति टन राहिला, आणि US शुगर फ्रंटबंद कॉन्ट्रॅक्ट 10.75 सेंट्स होते. करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 76.615 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 5.4861 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 1437 रुपये प्रति बॅरल. क्रूड WTI 18.80 डॉलर होते. इक्विटी BSE सेन्सेक्स 2002.27 अंकांनी खाली येऊन 31715.35 अंकांवर बंद झाला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 566.40 अंकांनी खाली येऊन 9293.50 अंकांवर बंद झाला.